ज्येष्ठं च आधिपत्यं च मे मन्युष्य मे भामश्च मे मश्य मे भश्य मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रतिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धं च मे वृद्धिश्च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगश्च मे धनं च मे वशश्च मे त्विशिष्य मे क्रीडा च मे मोदश्च मे जातं च मे जनिष्यमाणं च मे सूक्तं च मे सुकृतं च मे वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे भविष्यच्च मे सुगं च मे सुपथं च मरुद्धं च मरुद्धिश्च मे क्लुप्तं च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे शं च मे मयश्च मे प्रियं च मे नु कामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महश्च मे सैमिच्यं मे ज्ञात्रं च मे सूश्च मे प्रसूश्च मे सीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयश्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सूषा च मे सुदिनं च मे परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्यासमोर सद्भक्त राधिका वेल्हाड आता सादर करते.
श्रीराम. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, समर्थांच्या या योग्या स्वामींच्या रूपाने आपण अनुभवल्या. नित्याचा दिनक्रम चालू असताना एकदा मी तापाने आजारी पडले. साधारण 2 पर्यंत ताप होता आणि अर्ध्या तासातच काही औषध न घेता एकदम नॉर्मलवर आला. त्या दिवशी टिळक स्मारक मंदिरामध्ये माननीय श्री शिवाजीराव भोसले यांचे व्याख्यान होते आणि घरातले सगळे तिकडे जायला निघाले होते. पण आमच्या बाईंना वाटलं की असा एकदम ताप चढणं आणि लगेचच आपोआप उतरणं हे काही बरोबर नाही, म्हणून काळजी वाटून त्या मायाजवळ बसून राहिल्या. अक्का तिच्या कामात होती आणि नंतर तिला स्वामींकडे दुकानात पण जायचं होतं. बाकी सगळी मंडळी व्याख्यानाला गेली. थोड्या वेळाने मला जरा अस्वस्थ वाटायला लागलं. ताप चढला असेल म्हणून थर्मामीटर लावलं तर त्यात 7 पर्यंत ताप चढलेला दिसला. थर्मामीटर बिघडला असेल असं वाटून घरात जे काय 2-3 थर्मामीटर होते ते सगळे लावून पाहिले तर पारा 7 पर्यंत चढलेला होता. 7-6 पर्यंत ताप चढला तर ती क्रिटिकल कंडिशन असते असं म्हणतात. सौ बाई अस्वस्थ होऊन त्यांना सुस्तील ते उपाय करत होत्या. अक्काची पण धावपळ सुरू झाली. तिने आधी माझ्या डॉक्टर मामा मामींना फोन केला, नंतर माझ्या वडिलांना बोलवण्यासाठी टिळक स्मारक मंदिरात धावली. माझ्या वडिलांनी तर माझी आशाच सोडली होती. इकडे माझी परिस्थिती खरोखरच वाईट होती. मी जागच्या जागी थरथरत होते. मला एकाच वेळी अगदी हुळहुळी भरेल अशी थंडी वाजत होती आणि त्याच वेळेला विलक्षण उकडत पण होत. तब्येतीत चांगलीच उलथापालथ झाली होती. माझे डॉक्टर मामा आणि मामी आले. त्यांनी काही औषधोपचार केले आणि म्हणाले तिला बंद खोलीत ठेवायला नको, बाहेर हॉलमध्ये मोकळ्या हवेत घेऊन जाऊया. माझ्या अंगात जराही ताकद नव्हती, अगदी निपचित पडले होते. माझे वडील मला उठवत होते तेव्हा उठता उठता माझ्या तोंडून अगदी क्षीण आवाजात स्वामी स्वामी अशी हाक मारली गेली असं माझे वडील सांगतात. पण मला मात्र तसं आठवत नाही, कारण मला फारसं भान नव्हतं. वडिलांना कळे ना की हे स्वामी कोण आहेत, ही कोणाबद्दल बोलते आहे. नंतर त्यांना कळलं की परमपूजनीय श्री बाळासाहेब वाकडे म्हणजे स्वामी. मधल्या वेळात अक्कांनी दुकानात जाऊन स्वामींना सांगितलं. दुकान थोडं लवकर बंद करून स्वामी घरी आले. स्वामी आले तेव्हा मला हॉलमध्ये खालती गादी घालून झोपवलं होतं. हॉलमधले सगळे पंखे चालू केले होते, डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवली होती, सारखं स्पंजिंग चालू होतं. मला आठवतंय तेव्हा माझा जीव आतल्यात अगदी घुसमटत होता. काही क्षण तर शब्दशः जीव खालीवर होत होता. वाटला एक वेळ प्राण जातील तर बरं होईल. स्वामी आले ते कुठेही इकडे तिकडे न बघता, कोणाशीही न बोलता थेट माझ्याजवळ येऊन बसले. आणि म्हणाले, एकदम काय झालं तुला? स्वामींनी त्यांचा एक हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि दुसऱ्या हाताने माझ्या हाताची पल्स मोजत होते आणि माझ्याकडे त्यांच्या त्या प्रसन्न प्रेमळ कृपादृष्टीने अगदी दृष्टी न हलवता एक टक बघत होते. एरवी हे स्वामी प्रेमानेच बघत, पण आत्ताची त्यांची दृष्टी अति आल्हाददायक, अति सुकुमार अशी होती. त्यांच्या त्या जीवनदायिनी दृष्टीनेच माझे प्राण जागेवर आले. आजूबाजूला आमच्या घरातली 14-15 जण होते, पण स्वामींचं कुठेच लक्ष नव्हतं. मोठ्या प्रेमाने माझ्याशी बोलत होते, डोक्यावर थोपटत होते. काही वेळ बसले, मग म्हणाले, आता आपल्या ज्ञानेश्वरीची वेळ झाली ना, मग जायला पाहिजे. मी पुन्हा येईन, तू लवकर बरी होशील. त्यानंतर मात्र घरातल्यांशी थोडं बोलून स्वामी गेले. मला अशक्तपणामुळे दुखणं सहन होत नव्हतं. स्वामी अक्काबरोबर रोज प्रसाद पाठवत होते. नंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा स्वामी आले. सौबाई म्हणाल्या, अजून तिला त्रास होतोच आहे. स्वामी शांतपणे म्हणाले, मोठं दुखणं होतं, वेळ लागणारच. मग मला म्हणाले, देह आहे म्हणजे देहाला काहीतरी होणारच. जितका आहार विहार ठीक असेल तितकं आजारपण कमी. तरीही काही सांगता येत नाही, कारण व्हायरस नावाची पण एक गोष्ट आहे. पण आपलं मन खंबीर पाहिजे, अनडॉन्टेड स्पिरिट पाहिजे. विशेषतः तरुण वयात सहनशक्ती असायलाच पाहिजे. मला स्वतःला दोन मोठी दुखणी होऊन गेली. दुखणं शांतपणे सहन करायचं आणि बरं वाटलं की पुन्हा ज्ञानेश्वरीला यायला लागायचं, असं म्हणत आशीर्वादाचा हात करून स्वामी गेले. एकदा स्वामींनी विचारलं, तू काही व्यायाम करतेस की नाही? मी म्हटलं, आम्ही कॉलेजच्या काही मैत्रिणी वनिता समाजच्या हॉलमध्ये संध्याकाळी 5 ते 6:30 या वेळात बॅडमिंटन खेळायला जातो. आमचं आम्हीच खेळतो, कोणी शिकवायला वगैरे नाहीये. त्यानंतर अचानक एक दिवशी सोमवारी संध्याकाळी स्वामी आणि मातोश्री सौ सरलाताई वनिता समाज हॉलमध्ये आले. सोमवारी दुकानाला सुट्टी असे. त्या दोघांना बघून मी आश्चर्यचकितच झाले. स्वामी म्हणाले, तुम्ही खेळा, आम्ही बघतो. स्वामींच्या समोर मला खेळताच येईना. स्वामी म्हणाले, मी एक गेम खेळतो. माझ्या मैत्रिणी बाजूला झाल्या. स्वामी आणि मी कोर्टात उभे होतो. तेव्हा स्वामी टेनिसचे चॅम्पियन आहेत हे मला माहिती नव्हते. स्वामींना त्रास नको म्हणून मी आपलं अगदी हळूच आणि शटल उंचावर जाईल अशा पद्धतीने सर्व्हिस केली. स्वामींनी सणसणीत शॉट मारला. नंतर स्वतः फारस न पळता भरपूर प्रेसिंग करत मला मात्र सबंध कोर्टवर धावायला लावलं. मला बॅकहँड नीट खेळता येत नसे. स्वामींनी सगळं प्लेसिंग बॅकहँडला करून माझी चांगलीच दमछाक केली. वरती मला म्हणाले, इतकी रोज पळालीस तर काहीतरी व्यायाम झाला म्हणता येईल, पण खेळतेस ते चांगलं आहे. नंतर माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणी मला विचारत होत्या की ते बॅडमिंटनचे प्लेअर किंवा कोच होते का. मी म्हटलं, नाही नाही, ते आमचे स्वामी आहेत. आज अचानकच आले आणि खेळले. स्वामींना व्यायामामध्ये किंवा खेळामध्ये खरोखरच रुची होती. बऱ्याच वेळा म्हणत असत, तू खेळत जा, नो एक्सरसाइज नो फूड. स्वामी टेनिसच्या मॅचेस फार एकाग्रतेने पाहत असत, पण केंद्राची वेळ झाली की मात्र क्षणात उठत असत. एकदा मातोश्री सौ सरलाताई सांगत होत्या की स्वामी कॅरम पण फार छान खेळत असत. त्यांचा नेम फार उत्तम होता. त्यांच्या हातात स्ट्रायकर आला की ते डाव संपवूनच उठत असत. माझ्या वडिलांना निरनिराळे प्रदेश बघायची आवड होती. ते गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये होते. बदलीच्या निमित्ताने आणि हाऊस म्हणून भारतातला बराचसा भाग त्यांचा बघून झाला होता. काश्मीर बघायचं राहिलं होतं. मला म्हणाले, यावेळेला तू माझ्याबरोबर काश्मीरला चल. मी स्वामींकडे येत होते तिथे जीव रमला होता. कुठेही जायचं जीवावर आलं होतं. पण माझ्या वडिलांनाही दुखवणं मला अवघड गेलं असतं. स्वामींना सांगून मी वडिलांबरोबर काश्मीरला गेले. जम्मू, श्रीनगर, पहलगाम अशा वेगवेगळ्या भागामध्ये साईट सीइंग करत आम्ही गुलमर्गला पोहोचलो. आम्ही जिथे उतरलो होतो ते अगदी निसर्गरम्य ठिकाण होतं, पण वस्ती विरळ होती. आम्ही सकाळी बाहेर फिरायला पडलो तेव्हा थोडं धुकं होतं आणि बाजूला दाट झाडी होती. जाता जाता वाटेत एक पूल लागला. त्याला बाजूला कठडे नव्हते. पुलाखालून एक नदी वाहत होती. पुढचा रस्ता निर्मनुष्य होता. चालता चालता मला जाणवलं की 4 तरुण मुलं काही अंतर ठेवून आमच्या मागे मागे येत आहेत. मी अस्वस्थ झाले. मी वडिलांना सांगितलं तर ते म्हणाले, अगं तेही आपल्यासारखेच फिरायला बाहेर पडले असतील. मध्येच ती मुलं दिसेनाशी झाले. तरी सुद्धा अगदी बेचैन होऊन मी वडिलांना म्हटलं, आजूबाजूला अगदीच कोणी नाहीये, आपण माघारी फिरूया. वडील म्हणाले, ठीक आहे, तुला पुढे जाणं नकोसं वाटत असेल तर आपण मागे फिरूया. आम्ही मागे फिरून थोडं अंतर चालतोय ना चालतोय तोच अचानक ती चारी मुलं कुठून आली कोणास ठाऊक पण घोड्यावरून आली आणि आम्हा दोघांभोवती फिरायला लागली. आम्ही बराबर चालत होतो. वडिलांनी माझा हात घट्ट धरला होता. माझ्या मनामध्ये भीती किंवा इतर कुठल्याच संवेदना उमटत नव्हत्या. फक्त एकाकार झाल्यासारखी स्वामींची तीव्र आठवण सतत होती. त्या मुलांचा माझ्या व वडिलांच्या मधून जाण्याचा प्रयत्न चालला होता. वडिलांचा हात सुटला तर मात्र पाण्यात उडी टाकावी असा विचार जमकून गेला. पूल संपल्यावर काही अंतरावर वस्ती लागली. आम्ही ताबडतोब ते हॉटेल ते गाव सोडून श्रीनगरला जाण्यासाठी बसमध्ये बसलो. तोपर्यंत ती मुलं मागे होती. त्या मुलांना काहीही करणं शक्य होतं पण परमेश्वर कृपेनी काही दुर्घटना घडली नाही एवढं मात्र खरं. घरी काळजी वाटेल म्हणून ही घटना घरी निदान एवढ्यात तरी सांगायची नाही असं ठरवलं. त्यामुळे मी स्वामींनाही याबाबतीत काही बोलले नाही. नंतर पुढे कधीतरी मी आम्हा मैत्रिणींच्या गप्पांमध्ये सहज ही गोष्ट सांगितली. कोणाकडून तरी ती स्वामींच्या कानावर गेली. एकदा दुकानात स्वामी म्हणाले, तू काश्मीरला गेली असताना काही त्रास झाला असं मला समजलं. तू तर काहीच बोलली नाहीस. काय झालं ते नीट सांग बरं. मी स्वामींना सगळी घटना सांगितली आणि बघितलं तर स्वामी अगदी गंभीर होऊन बसले होते. म्हणाले, तुला कल्पना तरी आहे का परमेश्वराने केवढ्या मोठ्या संकटातून वाचवलंय ते. मग स्वामी एकदम उठले आणि स्वामी स्वरूपानंदांसमोर जाऊन त्यांनी नमस्कार केला. स्वामी स्वरूपानंदांच्या चरणावर हात ठेवून तोच हात माझ्या डोक्यावर ठेवत म्हणाले, पुन्हा असा जीव धोक्यात घालू नकोस बरं. स्वामी मागे वाट पाहत असतात. काय द्यावे यांची भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोड.
सद्गुरुनाथाय नमः. ज्ञानियांतराजा गुरु महाराव ज्ञानियांतराजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव म्हणती ज्ञान देव तुम्हासे ज्ञानी अंतराजा गुरु महाराव मज पामरासी काय थोरपण मज पामरासी काय थोरपण पायीची वहाण पायीची वहाण पायी बरी ज्ञानी अंतराजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव म्हणती ज्ञान देव तुम्हासे ज्ञानी अंतराजा गुरु महाराव ब्रह्मादिक जेथे तुम्हा बोल गणे ब्रह्मादिक जेथे तुम्हा बोल गणे इतर तुळणे काय पुणे ज्ञानी अंतराजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव म्हणती ज्ञान देव तुम्हासे ज्ञानी अंतराजा गुरु महाराव तुका म्हणे जेथे तुका म्हणे जेथे तुका म्हणे जेथे युक्तीची ते खोली म्हणून ठेविली पायी डोई पायी डोई ज्ञानी अंतराजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव म्हणती ज्ञान देव तुम्हासे ज्ञानी अंतराजा गुरु महाराव.
जानेवारीच्या शिबिरात दास्य भक्ती व कांता भक्ती याचा उल्लेख वारंवार केला गेला. संत जनाबाईंच त्यांच्या अभंगांच्या अनुरागानं अनुषंगानं अनुषंगानेच लिहिले. फार सुंदर चरित्र श्री मिलिंदादांनी सांगितलं. स्वामीजी सख्य भक्ती कशी असते असं विचारले. अर्चनम वंदनम दास्यम याच्यावरची प्रवचन सध्या रविवारी चालू आहेत. अर्चन पूजा वंदन नमस्कार दास्य आणि पादसेवन त्याच्या आधी या चार विषयांना धरून ज्ञानेश्वरी मध्ये याचा उल्लेख जिथं जिथं झालेला आहे त्याच्यावरची प्रवचन सध्या चाललेली आहेत. आणि दास्य झाल्यावर सख्य भक्तीचा उल्लेख आहे तर आता लवकरच सख्य भक्तीवर आपली प्रवचन सुरू होतील. हा विषय संपलेला आहे माझा सांगण्याचा. त्याच्या आधी मला देखील एक रंगीत तालीम द्यायचा विचार दिसतोय. याच कारण अर्थात शिबिरामध्ये दास्य भक्ती आणि कांता भक्ती याचा उल्लेख वारंवार केला गेला. ही जी कांता भक्ती आहे तिचा फारसा उल्लेख आढळत नाही. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम असंच म्हटलं जात. दास्य भक्ती ही दास्य सांगणारी भक्ती आहे. पण तुम्ही पहिल्या पायरीत दास्य भक्ती करू शकालच असं नाही. श्रवणापासून सुरुवात होते हे खरं आहे. मग दास्य भक्ती एका योग्य वेळेला निर्माण होऊ शकेल. श्रवण एकविध केलेल्या श्रवणामुळे आपलं जीवन बदलायचं आहे अशा उद्देशाने केलेल्या श्रवणामुळे असूया रहित आणि शुद्ध बुद्धीने केलेल्या श्रवणामुळे त्या व्यक्तीमध्ये स्वतःत फरक पडायला सुरुवात होते. तिच्या विचारात तिच्या चित्तात तिच्या मनात. मात्र हे जे श्रवण आहे हे श्रवण त्या दर्जाचं असणं आवश्यक देखील आहे. तरी अवधान एकले दिजे असं एकल अवधान श्रवणामध्ये अत्यंत आवश्यक आहे. वाक्य ऐकलं की त्याच्यावर आपला एक विचार असं श्रवण नसावं. श्रवण म्हणजे समोरच्याला आपल्या आत रित करून घेणं आहे. त्याच्या ठिकाणाहून निघणारा जो प्रेमरज्जू आहे भावरज्जू आहे विचार आहे तो आपल्या प्रेमाने आपल्या भावाने आत जसाच्या तसा घेणं हे श्रवण आहे. जे श्रवण केलेलं आहे ते जसंच्या तसं लक्षात राहण्याची गरज नाही. कित्येकांना असं वाटतं की आपण फार कमी आहोत आपल्याला काही आठवत नाही श्रवणामध्ये. पण तशी गरज नाही कारण आपण मशीन नाही टेप रेकॉर्डर नाही. त्याचा संस्कार बीज रूपाने मात्र व्हावा. म्हणून श्रवणाच्या बरोबरीने मनन आणि मनन श्रवण जसं ठसलेलं आहे तसं हे वर्तनात दिसणं आवश्यक आहे. सुरुवातीला जो वक्ता बोलत असतो त्या वक्त्याच्या श्रवणामुळं त्याच्याकडून घडलेल्या श्रवणामुळं वक्त्याविषयीचा आदरभाव प्रेम तो ज्या विषयावर व्याख्यान देत असतो अथवा प्रवचन करत असतो निरूपण करत असतो त्या विषयाच्या संबंधीची जिज्ञासा आणि त्याची एकूण जीवनदृष्टी याची कल्पना येते आणि हळूहळू श्रवणामुळं असं घडतं की त्याचे जे विचार आहेत ते विचार आणि श्रोता जो आहे त्याचे विचार त्याची प्रकृती त्याचे संस्कार त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणा या कमी होऊन वक्त्याचेच संस्कार वक्त्याच्याच प्रेरणा वक्त्याचेच विचार हे जणू आपले आहेत इतके ठसायला सुरुवात होते. जसं इम्प्लांट व्हावेत तसं वेध लागतो. रामकृष्ण म्हणत असत की एकदा एका मोराला दुपारी 4 वाजता थोडी आखू दिली तर दुसऱ्या दिवशी 4 वाजता बेटा हजर असं म्हणत असत. तर श्रवणाचं असं होतं, जसं आखू मिळावी तसं श्रवणाचं होतं. पाय ओढले जातात त्या ठिकाणी येतो आणि आपल्या जीवनात परिवर्तन घडावं याच्याकरता हळूहळू निश्चय करतो आणि एका मार्गाने आपलं जीवन उपासना असं जसं चालू होतं तसं आपल्या जीवनावर ज्याचा अतिशय परिणाम प्रभाव झालेला आहे अशा व्यक्तीसंबंधी आणि त्याच्या कार्यासंबंधी तो हितसंबंधीयांना सुहृदांना सांगायला सुरुवात करतो. याला कीर्तन असं म्हणतात. कीर्तन म्हणजे पगडी घालून इकडे पेटी इकडे तबला गातोय हे कीर्तन नव्हे. ते कीर्तन आपल्याला त्याच्यात गाणं गोष्टी याची गोडी लागावी आणि थोडं भगवत प्रेम ते कीर्तन हे श्रवणच आहे. वारकरी कीर्तन देखील नव्हे तेही श्रवणच आहे आपल्याकरता. कीर्तन म्हणजे जो करणार आहे तो कीर्तन करायला सुरू श्रवण करणारा कीर्तन करायला सुरुवात करतो. श्रवण करणारा महती गायला सुरुवात करतो. मला असं आठवतं की स्वामींशिवाय दुसरा विषय बंद होऊन जातो जीवनातला असं व्हायचं. जसं राधिकाने सांगितलं की एवढा ताप होता तिला आठवत नाही पण शब्द स्वामीजी स्वामीजी स्वामी स्वामी असे बाहेर आले. याला कीर्तन असं म्हणतात. दास्यभक्ती आहे तर पहिल्या पायरीत दास्यभक्तीवर कोणी चढत नाही तर श्रवणानंतर कीर्तनाची पायरी चढतो. कीर्तन म्हणजे तो कीर्तन करायला सक्षम होतो असं नाही रूढ अर्थाने, प्रवचन करायला सक्षम होतो असं नाही. त्याला आतला आनंद मावत नाही असं वाटतं की किती सांगू आणि किती नाही आणि समोरचा जो ऐकणारा असतो तो असं म्हणतो की हा हिप्नोटाईज झालाय की काय इतका प्रभाव बरा नाही एखाद्या व्यक्तीचा आपल्यावर पाडून घेणारा. त्याला कल्पना येत नाही की हा किती प्रभावित झालेला आहे याने आपलं जीवन बदलण्याचा किती प्रयत्न संकल्प केलेला आहे याची कल्पना देखील समोरच्याला येत नाही. पण यालाही समोरच्याची कल्पना येत नाही की त्याला काय वाटत असेल. त्याला जो भेटेल त्याला मित्र सहकारी नातेवाईक सगळ्यांना घेऊन यायचं आणि असं वाटतं की आपल्याला समजलं तर याला समजावं म्हणून सांगणं याला कीर्तन असं म्हणतात. हे जसं एका बाजूने होतं तसं दुसऱ्या बाजूनी उपासनेची थेट गोडी लागते. विष्णूचं स्मरण विष्णूचं श्रवण केल्यामुळं विष्णू नामाचं विष्णू हो स्मरणम असं स्मरण व्हायला सुरुवात होते. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम याच्यातला जो विष्णोः हा शब्द आहे तो नारदांना विष्णू हे त्यांचे दैवत असल्यामुळे विष्णोः स्मरणम म्हणला. जरूर नाहीये की विष्णूचं स्मरण करावं. भाऊसाहेब केतकर श्रीराम जयराम जय जयराम न म्हणता महाराज महाराज असं जप करायचे तेही विष्णू स्मरणच आहे. ज्याच्याकडून आपण श्रवण करतो त्याचंच स्मरण व्हायला सुरुवात होते. ज्याला आपण दैवत मानतो त्याचं स्मरण व्हायला सुरुवात होते हे विष्णू स्मरण आहे. मग विष्णू म्हणजे राम कृष्ण हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध असंही स्मरण त्याच्यात अभिप्रेत आहे. बऱ्याचदा असं होतं की अवतार चालू असताना त्या अवताराबद्दल फार कल्पना येत नाही. त्याचं नाम घेतलं तरी उद्धारून जाईल. पण सगुण ही एक अशी चीज आहे की ज्याच्या संबंधी हर क्षणाला विकल्प उठू शकतो. प्रत्येक क्षणाला ते असं का बोलले, त्यांनी असं करायला पाहिजे होतं, त्यांनी तसं करायला नको होतं असं असल्यामुळे कोणी विष्णू त्याचं स्मरण करा. खरं सद्गुरूंचंही हरकत नाही. नारदांनी आपल्या आराध्य दैवताचंच नाव लिहिलंय विष्णू स्मरणम मध्ये आणि ते विष्णू त्यांचे सखा देखील होते. सख्य भक्तीबद्दल प्रश्न विचारलेला आहे. मग पादसेवन आलं, तो हळूहळू एक एक नम्रतेच्या पायऱ्या चढतो, अर्चनाच्या पायऱ्या चढतो. म्हणून पादसेवन हे पादसेवन देखील जे विष्णू आहेत त्या विष्णूंचा पाया कसा व्यापक आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान असा ते लक्षात येतं. आणि स्थूल पादसेवनानी सुरुवात होते. स्थूल याचा अर्थ नारद विष्णूंचे पाय धूत असतील, पण सगळ्या जगताची विष्णू भावानी सेवा करणं असं पादसेवन सुरू होत. असं जरी असेल तरी देखील थोडी तरी बसून केलेली उपासना पूजा हवी म्हणून अर्चनम देखील तो करायला सुरुवात करतो. मग त्याच्या घरात फोटो येतो तो त्याला फूल व्हायला लागतो. हे सगळंच लॉजिकल आहे. मग वंदन आहे, अर्चनाच्या बरोबरीने वंदन आलंच. आणि पुढे पुढे तर जसा काळ लोटेल तशी त्याची भावना इतकी शिगेला जाऊन पोचते की तो आपल्या स्वतःला दास समजायला लागतो. दास ही काही सोपी गोष्ट आहे. सद्गुरूंच्या समोर देखील तुम्हाला जसं कळतं तसं मलाही काही कळतं असा सुरुवातीला भाव असू शकतो. आणि ते व्यावहारिक अर्थाने खरं असेल तरी देखील नंतर नंतर असं होऊन जातं अशा व्यक्तीचं की मला काहीच कळत नाही, काय जे आहात ते तुम्हीच आहात आणि मी तुमचा दास आहे एवढंच मला कळतं अशा भूमिकेवर तो येतो. तो दास्य करतो मनाने शरीराने निजांगाने. तेथ अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग आणि तो हे सगळं देतो. आणि शरण जातो. पण लक्षात घ्या की तो उपासनेचं सुख मिळवतो आणि दास होतो. दास देखील होतो, उपासनेचं सुख देखील मिळवतो. कारण कोणत्याही उपासनेने आपणच परमात्मा असा बोध होणार असतो, पण देह मात्र तो दास्यामध्ये लावतो आणि आंतरिक अंगाने आपण परमात्मा या व्यापक बोधावर जाण्याचा प्रयत्न करतो. दास्याखेरीज आपण परमात्मा या बोधावर जायची सगळ्यांनाच इच्छा असते, पण ते अहंकाराचा भाव. कारण जो आपण परमात्मा म्हणतो तिचा देहभाव गेलेला नसल्यामुळं मी म्हणजे देह तो परमात्मा अशा प्रकारचा एक अस्पष्ट अबोध त्याच्या ठिकाणी कायमच राहतो. म्हणून ही दास्य याची अतिशय गरज राहतेच. बाहेर निष्ठेचं भजन आणि आत एकरूपता. बाहेर निष्ठेनी शरणागती आणि आत एकरूपता अशा प्रकारे दास्याचं स्वरूप आहे. या दास्य भक्तीचा एक उपप्रकार म्हणून इथं वर्णन केलेली कांता भक्ती आहे. ती सर्वांकरता नाही. जसं दास्य हा एक भाव आहे तसं कांता हा देखील एक भाव आहे. तो पुरुषांना जवळपास अशक्य आहे. पुरुषांच्या बाबत तो भाव नाहीच आहे. त्यांना ते जमत नाही, जमणं शक्य नाही असं. फार थोडे पुरुष होऊन गेले की जे कांता भक्ती करू शकले, जवळपास नाही. वा न वा असं म्हणावं असं. म्हणून त्याचा विशेष उल्लेख केला जात नाही. शिवाय परमार्थ आणि परमार्थामध्ये असणारी शरणागती आणि समाज जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या नैतिक कल्पना या कायमच राहणार आहेत समाजाच्या सुरक्षिततेकरता. त्या नैतिक कल्पनांच्या अंतर्गत ही कांता भक्ती थोडीशी विरोधी वाटण्याची शक्यता असते समाजाला. ही विचित्र बाब आहे. असं सगळा समाज हा संस्कारच आहे असं असल्यामुळं या कांता भक्तीचा विशेष उल्लेख, विशेष पुरस्कार हा केला जात नाही. ती असते कोणाकोणाच्या ठिकाणी, असते म्हणून ती आहे असं म्हटलं जातं. मात्र ती तशी करावी असा पुरस्कार केला जात नाही. मीराबाईंची तशी होती. भगवंतांच्या जीवनामध्ये ही कांता भक्ती होती अनेक भगिनींच्या बाबत असं दिसतं. पण ही कांता भक्ती ही दास्य भक्तीचाच उपप्रकार निश्चित आहे. दास्य भक्ती ही सगळ्यांना करता येणारी आणि कांता भक्ती ही फार थोड्या जणांना करता येणारी. त्याचे अधिकारी थोडे, त्याची उंची मोठी, पण सर्वसामान्यपणाने न कळणारी. संस्कारांच्या विपरीत, समजुतींच्या विपरीत अशी असल्यामुळे त्याचा फारसा उल्लेख, उच्चार हा केला जात नाही. मात्र अत्यंत पवित्र, अत्यंत उंचावरची दास्य भक्ती, त्याच्यात कांता भक्ती आली. मूळ प्रश्नाकडे अजून मला यायचंय. याचा उल्लेख वारंवार केला गेला. जो दास आहे तो अंगे जीवे विकलेला असतो. आपल्या स्वतःच काहीही यत्किंचितही न ठेवता बाजूला वेगळं तो दास्य करत असतो. कीर्तन हे कीर्तन आहे, पण दास्य अजून वेगळं आहे. श्रवण हे श्रवण आहे, पण दास्य अजून वेगळंच आहे. तो श्रवणाला जातो म्हणून दास्य भक्तीत असेल असं नाही. तो कीर्तन करतो म्हणजे आपल्या सद्गुरूंचा अथवा आराध्य दैवताचा पुरस्कार करतो, त्याला किती सांगू किती नाही असं होतं. पण तो त्यावेळेला दास असेल असं नाही, दास्य असेल असं नाही. अहंकार फार मोठा विचित्र असतो. स्मरण करताना देखील, विष्णू स्मरण करताना देखील आपण दास आहोत ही भावना, कारण शिव भूत्वा शिवम यजेत, आपणच विष्णू आहोत या भावाने तो विष्णूंचं नाम घेतो. याचा अर्थ विष्णूंच्या बरोबर होण्याची त्याची इच्छा आहे. दास होण्याची इच्छा असेलच असं नाही. त्याच वेळेला त्या विष्णुस्मरणामध्ये दास्य ही वरचीच पायरी. आणि पादसेवनाच्या वेळेला देखील नाही. दास्य हे फार खरखुर असायला लागतं. आणि अर्चन म्हणजे पूजा, पूजेच्या वेळेला तर आपण आपले म्हणजे समोरची मूर्ती आणि तिचे आपण पूजक आहोत याच्याऐवजी आपणच खरे प्रधान असतो. समोरची मूर्ती ही आपण करू ते उपचार करून घेणार. आज वेळ आहे भरपूर म्हणून तासभर पूजा केली तर त्या मूर्तीला आपण तिष्ठत ठेवतोय असा भाव नाहीये. आणि आज वेळ नाहीये म्हणून आज तुमची पूजा नाही असं सांगायला आपल्याला काही वाटत नाही. आज तुम्हाला आंघोळ नाही कारण आपण स्वतःला प्रधान समजत असतो. ज्याचं अर्चन करायचं त्याला प्रत्येक वेळेला आपण प्रधान समजू असं नाही. म्हणून अर्चन देखील दास्य नाही. वंदन देखील वरवरचं असू शकत. वंदन मनुष्य करेल पण दास्य असेल असं नाही. दास्य ही वेगळीच गोष्ट आहे. त्या दास्य भक्तीच्या अंतर्गत अर्थात कांता भक्ती आलीच. ही वेगळीच गोष्ट आहे. ही अत्यंत पवित्र आहे. ही अत्यंत उंच पातळीवरची आहे. सर्वसाधारणपणाने कोणालाही न समजणारी अशी आहे. जसे भाऊसाहेब केतकर गोंदवल्याला जाऊन राहिले तर तिथल्या बायका त्यांच्या बायकोला म्हणायला लागल्या की एवढी तरणी ताठी मुलं 20-22 आणि रिटायर झाले म्हणून मुलांना काही भवितव्य असायला पाहिजे की नाही, या गोंधवल्यात ठेवले काय? आज सुद्धा गोंधवलं किती छोट आहे आपण जातो माहिती आपल्याला, तेव्हा तर काय असेल ते गाव. तुमच्या मिस्टरांना म्हणाव की सारखं महाराज महाराज करायला लागलात तर मुलांना भीक मागायची वेळ येईल असं बायका धुणं धुताना भाऊसाहेबांच्या बायकोला म्हणत असत. आणि भाऊसाहेबांनी आल्या आल्या महाराजांना असं सांगितलं की माझ्या सकट माझं कुटुंब आपल्या चरणांवर मी वाहिलेलं आहे. आणि महाराज म्हणाले की तुमच्या सकट तुमचं कुटुंब मी स्वीकारलेलं आहे. हे दास्य आहे. त्याच्यात फार मोठी ताकद लागते. त्या काळात भाऊसाहेबांना पेन्शन मिळत असे किती 90-95 रुपये पेन्शन मिळत असे. ही गोष्ट आहे ते 1903 मला वाटतं 1903 ते गोंदवल्याला राहायला गेले महाराजांकडे. आणि 12-13 महाराजांनी देह ठेवला असेल. म्हणजे सामान्य कारकुनाला ज्या वेळेला महिनाभर कुटुंब चालवण्यासाठी जो पगार मिळत होता तो 20 रुपये होता असा काळ होता, तेव्हा त्यांना 95 रुपये पेन्शन मिळायची. ते इंजिनियर होते. एवढ्या मोठ्या पदावरून निवृत्त होऊन सगळी पेन्शन ते महाराजांना द्यायचे आणि महाराज त्याच्यातले 15-20 रुपये त्यांना घर चालवायला द्यायचे आणि उरलेले महाराज खर्च करायचे. महाराजांचा खर्च मोठा होता. येईल तो मनुष्य जेवून जात होता. याला दास्य भक्ती म्हणतात. असा जेव्हा दास होतो तेव्हा सद्गुरूंना देखील अशी व्यक्ती हवी असते की जी निजांगाने शरण आलेली आहे आणि आपल्या मनातल्या गोष्टी व्यक्ती म्हणून देखील मनातल्या गोष्टी कोणापाशी तरी बोलाव्यात. जोपर्यंत दास झालेला असतो तोपर्यंत त्यांनी इतकं समजून घेतलेलं असतं. त्यांना दास्य भक्तीमध्ये जाईपर्यंत आपला सगळा अहंभाव दूर सारून तो त्यांना शरण गेलेला असतो. कांता भक्तीची तर सोयच निराळी. इतका शरणागत असतो जणू त्यांच्याशी एकरूप होऊन पण त्यांची सेवा करणारा. दास म्हणजे नुसता पाणक्या नव्हे, तसं दास्य पुष्कळ जण करतील पण या ज्या क्रमाने इथं आलेला आहे तो दास फार वेगळा आहे, तो फार तरल आहे. तो विष्णू स्मरण करत असताना आपण विष्णूच आहोत अशा भावनेत आहे आणि परत शरीराला नम्र करून कोणाच्या तरी पायावर ते कायम ठेवतो आहे लोक स्वतःच. एका बाजूने व्यापक परमात्म्याचा अनुभव आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण दासानुदास आहोत असा भाव आहे. दास हा फार असा दास हा फार बुद्धिमान असला पाहिजे, त्याची समज केवढी मोठी असेल. म्हणून हनुमंतांचं वर्णन करताना मनोजीवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानर यूथ मुख्यम, तो नेताही असतो आणि श्रीराम दूतम, असा दूत झालेला आहे, दास झालेला आहे. दास हा उद्याचं सद्गुरूंचं काम करणारा मनुष्य असतो. दास हा सद्गुरूंच्या अनुभवाला प्राप्त होतो अहंता सोडल्यामुळं आणि दास्य केल्यामुळं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रणिपात करणं ही सुरुवात आहे. प्रणिपात केला आणि श्रवण केलं तरी देखील जेव्हा बुद्धी आहे आणि मन आहे तेव्हा अनेक प्रश्न हे निर्माण होतील चित्तामध्ये, तर तो ते त्यांना विचारेल आणि त्याचं समाधान करून घेईल, याला परिप्रश्न असं म्हणतात. आणि त्याची उत्तर सतत मिळत असताना जो सेवा करू शकेल, सदा देव काजी झिजे देह जाचा, असा दास हा, तो दास असला तरी देखील नंतर नंतर सद्गुरु त्याला सखा समजायला लागतात. अर्जुन हा दास होता, निशस्त्र श्रीकृष्ण स्वीकारला. व्यवहाराच्या दृष्टीने किती कुचकामी मनुष्य असेल बघा. युद्धाला जायचं होतं आणि नारायणी सेना एका बाजूला आणि एका बाजूला निशस्त्र श्रीकृष्ण. त्याला तेव्हाही असं कळलं की निशस्त्र श्रीकृष्णच आपल्याला हवा, युद्ध जिंकण आणि हे ही गोष्ट स्वकर्तृत्वावर करायची, पण हा आपल्या बरोबर पाहिजे. ज्याला स्वतःचा भरोसा नाही तो मदत मागायला जातो. अर्जुनालाही स्वतःचा भरोसा नव्हता आणि दुर्योधनालाही स्वतःचा भरोसा नव्हता. पण अर्जुनाला स्वतःचा भरोसा नव्हता कोणत्या बाबतीत आणि दुर्योधनाला नव्हता कोणत्या बाबतीत. दुर्योधनाला सेना मिळाली तर सगळं मिळाल्यासारखं वाटलं आणि अर्जुनाला निशस्त्र श्रीकृष्ण मिळाला तर सर्व मिळालं असं वाटलं. असा इतका जो विसंबून आहे त्याला सद्गुरु सख्यासारखी वागणूक देतात. त्याची कुवत त्यांना माहीत असते. एवढी मोठी कुवत असताना जो दास्य करतोय, एवढी मोठी कुवत असताना जो इतका शरण आलेला आहे, त्याला ते नंतर नंतर बरोबरीने वागवायला सुरुवात करतात. त्याला सख्य असं म्हणतात. त्यांनी श्रवणापासून वंदनापर्यंत सगळ्या पायऱ्या चढलेल्या आहेत आणि मग तो दास्याची पायरी चढत अथवा कांता भक्तीची पायरी चढतोय आणि ती पायरी चढल्यावर त्याच्याही पुढची अवघड पायरी आहे सख्य. कारण त्यांना कायम संतोष देणं, त्यांच्या मनाला कायम संतोष देणं, लौकिक अंगानी आणि पारमार्थिक अंगानी देखील. असं काम सखा करत असतो. आपण सद्गुरूंवर विश्वास टाकतो पण सद्गुरूंनी तेवढ्याच तोलामोलाचा विश्वास आपल्यावर टाकणं हे सख्य आहे. सख्य हे दासाकडून नाहीये तर सद्गुरूंकडून आहे. शिष्यांनी सद्गुरूंशी सख्यानी वागायचं नाहीये, सद्गुरूंनी शिष्याशी सख्यानी वागायचं आहे. जर शिष्य सद्गुरूंच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला की चला, तर हे सख्याचं लक्षण नाहीये, तर सद्गुरूंनी खांद्यावर हात टाकला तर चालेल. शिष्यांनी दासासारखं राहायचंय आणि त्यावेळेला सद्गुरू त्याला सख्या एवढी महत्ता देत आहेत असा सख्य भक्तीचा अर्थ आहे. सद्गुरूंनी जर टाळी करता हात पुढे केला तर फक्त हात करणं एवढं शिष्याचं काम आहे, पण सद्गुरूंना टाळी देणं हे शिष्याचं काम नाही सख्य असला तरी. याला सख्य म्हणत नाहीत. शिष्याने दास्य भावात राहायचंय आणि त्याचा दास्य भावच सद्गुरूंना सख्याची जाणीव करून देतो. ही जी सख्य भक्ती आहे ही सख्य भक्ती दास्य न सोडता होते. ही सख्य भक्ती कांता भक्ती न सोडता होते. मग सद्गुरु जीवींचं गुज बोलायला सुरुवात करतात. तरी सुमनू आणि शुद्धमती अनिंदकू अनन्य गती परी गोप्य ही परी तयाप्रती चावळीजे सुखे. गुप्त असलं तरी अशा व्यक्तीजवळ ते बोलावं जो सुमन आहे, शुद्धमती आहे, अनिंदक आहे आणि अनन्य गतिक आहे सद्गुरूंशी परमात्म्याशी. असं असेल तरी गोप्य गुप्त गोष्ट आहे खरी, पण त्याच्यापाशी सुखाने बोलावीशी वाटते. तरी प्रस्तुत आता गुणी इही तू वाचोनी आणिक नाही म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये असं ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला म्हणतात. हे गुप्त आहे पण आता तुझ्याशी लपवायचं काही कारण नाही. ही सख्य भक्ती सद्गुरूंचा आपल्यावर असणारा विश्वास सख्य हे दासाला जसं समजत राहतं तसं दासाची म्हणजे सद्गुरु ज्याला सखा मानतात त्याची अप्रतिम प्रगती होते. कारण परमार्थातली सगळी प्रगती आत्मविश्वासावर आधारित आहे. सद्गुरु अत्यंत अनुकूल आहेत असं म्हटल्यानंतर त्याला अजून काही नको असतं. तरी येथ एक असे आधारू तेणेची बोले मी सदरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञान देवो म्हणे. गुरु अनुकूल आहेत, याच्या इतकी चांगली परिस्थिती नाही. मग सरस्वती जिभेवर खेळेल, मग बृहस्पतीच जणू बुद्धीत बसलेला आहे असं होऊन जाईल. मग त्याला अशक्य असं काही राहणार नाही. त्यांनी केलेलं दास्य आणि सद्गुरूंनी त्याला बहाल केलेलं सख्यत्व याच्यातून तो आत्मनिवेदनाकडे जातो. आत्मनिवेदन ही सर्वात अखेरची भक्ती, आत्मबोध प्राप्त होणारी अशी आणि स्थिर आत्मबोध राहणारी अशी अवस्था. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत्मनिवेदनात तळीची जे भूमिका सख्याची, आत्मनिवेदनाच्या अगदी अलीकडची अशी ही भूमिका. दास्य आणि आत्मनिवेदन याच्या दरम्यान दास्यापर्यंत शिष्याचं काम, मग दास्य राहूनच सद्गुरूंनी त्याला सखा मानावं आणि दास्य कायम राहूनच जो सखा आहे त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त व्हावी. चालता बोलता निचेष्ठित पडिले नसता, मुक्ती लाभे सायुज्यता सद्गुरूचे बोधे. दीपे दीपू लाविला तशी स्थिती होऊन जाते. एका दिव्यानी दुसरा दिवा लावला, एकदा तो लागल्यानंतर मग आधीचा कोणता आणि नंतरचा कोणता हे पाहणाऱ्याला जसं न समजावं तसा तो आत्मनिवेदनामध्ये स्थिर होतो, आत्मबोध प्राप्त करून घेतो. आणि सद्गुरूंच्या समोर तो कायम सर्वात वरची पायरी म्हणून दास्यावरच असतो आणि सद्गुरू त्याला सख्याची महत्ता देत असतात. अशी सख्य भक्ती आहे. झालं शेवटचं वाक्य आणि बरोबर 9:30 वाजले. अशी सख्य भक्ती आहे. ही मोठी गोड अशी भक्ती आहे. ही भक्ती भक्ताकडून नसून दैवताकडून आहे, शिष्याकडून नसून सद्गुरूंकडून आहे. दास्यापर्यंत मिळवायचं, बाकी गुरुकृपेनेच मिळणार. ही सख्य भक्ती फार गोड वस्तू आहे. या सख्य भक्तीमध्ये जसा शिष्याने सुरुवातीपासून सद्गुरूंवर विश्वास टाकत गेलेला असतो तो दास्याच्या ठिकाणी अति परिपूर्ण झालेला सद्गुरूंनी पाहिल्यामुळं सद्गुरू देखील त्याच्यावर त्याच दर्जाचा विश्वास टाकायला सुरुवात करतात. अशी आहे ही सत्य भक्ती, दास्य भक्ती आणि कांता भक्ती याच्या पुढं जाणारी. पण जो दास आहे किंवा कांता भक्ती करणारा आहे तोच सखा, तोच सद्गुरूंच्या बाजूने सखा असं होऊन जात. अशी ही मोठी अप्रतिम भक्ती. या सत्संगाची एक गंमत अशी आहे की या दास्य मी विचारच करत होतो की आताची ही जी प्रवचन आहेत ती अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग ते झाल्यानंतर क्षिप्रम भवती धर्मात्मा ही आपल्या मूळ विषयाला न बसणारी अशी प्रवचन आता सध्या चालली आहेत. जे मुळात अर्चनम वंदनम दास्यम याच्यावर बोलायचे तो विषय संपलाय, मी मागच्या वेळेला सांगितलं तर. पण हे पुढचे काही श्लोक फार चांगले आहेत आणि पावसला जाताना मला मिलिंददादा, पोफळे काका, पंकजदादा, सुनीलदादा सगळेच असं म्हणाले. मी म्हंटल आता हे पुढचे श्लोक येणार नाहीत कारण आपला विषय मर्यादित आहे. ते म्हणाले येणार नसला तरी तुम्ही सांगा, खूप खूप बरं वाटेल ते ऐकायला, म्हणून चाललेली आहे. खरं म्हणजे आता ही सख्य भक्तीचाच काळ हा विषय संपल्यानंतर सुरू व्हायचा म्हणजे निरूपणाचा. तर मध्ये ते स्त्रिया हा वैश्या हा तथा शूद्रा हा ते पियाती परांगती आणि मग तुला तर अडचण काय आहे, तू राजर्षी आहेस असं म्हणून अर्जुनाशी वैयक्तिक बोलले तर तिथपर्यंत मी घेणार आहे. आणि मन मना भव मद भक्त मद्याजी माम नमस्कुरु हा श्लोक न घेत आहे, तीन श्लोक घेणार कारण हा मन मना भव मद भक्त हा आत्मनिवेदन भक्ती करता मी राखून ठेवलेला आहे. दरम्यान सख्य भक्ती जिथं जिथं ज्ञानेश्वरी प्रगट झाली तर त्याच्यावर बोलणं होईल आणि म्हणून मी म्हटलं याला रंगीत तालीम. अजून मीही जरा विचार करायचा आहे की काय काय आपण घ्यायचं, ज्ञानेश्वरी काढून मला बसायचंय. एकदा मी पाहिलेलं आहे आपण काय काय घ्यायचं आहे ते, पण ते आता कुठं लिहून ठेवले ते शोधण्यापासून माझी तयारी आहे. दरम्यानच्या काळात आम्ही सामान हलवलं, बरीच उलथापालथ झाली तरी माझ्या डायऱ्या कायम आहेत. आता मी आजच बहुतेक पाहिन. बरं झालं हा प्रश्न विचारला, पण सख्याची भूमिका ही अशी आहे. आपल्याला या सगळ्यातून अधिकाधिक अंतरंग परमार्थ करण्याची प्रेरणा मिळते आणि मिळो. आपलं हे जे जीवन आहे ते जीवन आपल्याला फार कारणी लावायचं आहे. फार फार जन्म आपण आपले गेले, पण या जन्मामध्ये आपल्याला हे सोडायचं नाहीये. या तऱ्हेने आपण याच्याकडे पाहतोय. असं असल्यामुळं असे हे इतके चांगले प्रश्न आले की मीही मग रंगूनच जातो उत्तर देताना. हरि हरि. फार सुंदर बोला. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि.